नमस्कार, मी राजेश इंडिया एक.
हेलो,
कशी मदत करू
हेलो.
शकतो? मी राजेश इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. तुम्हाला एटीएम संबंधित काही अडचण आहे का?
बोलिए सर. हेलो,
मी तुमची कशी मदत करू शकतो? तुम्हाला एटीएम संबंधित काही समस्या आहे का?
हेलो
कृपया तुमची
हेलो.
समस्या सांगा.
हाँ बोलिए सर. हेलो
कृपया तुमची
हेलो
समस्या सांगा.
हेलो
मला वाट कृपया तुमची समस्या सांगा. मी तुमची कशी मदत
हेलो
करू शकतो?
हेलो
मी राजेश इंडिया एक. कृपया
हेलो
तुमची
हेलो.
समस्या. मला वाटतं आपण कनेक्ट झालो आहोत. कृपया तुमची
हाँ बोलिए सर.
एटीएम.
हेलो 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 हेलो
कृपया
हेलो.
तुमची समस्या सांगा.
आवाज
कृपया
येते
तुम
सर. हेलो
कृपया तुमची एटीएम संबंधित समस्या सांगा. मी तुमची कशी मदत करू शकतो?
हेलो, आवाज येते?
हो, मला तुमचा आवाज येतोय. कृपया तुमची समस्या
सर,
सांगा.
माझे एक 9 फेब्रुवारीला मी एटीएम मधून पैसे काढले इंडियामधून. हॅलो हॅलो. तर ते माझे पैसे डिबिट झाले, ते पैसे काय परत रिटर्न आले नाही.
मला
हॅलो,
समजत नाही.
हिंदी में बात करू सर. मेरे जो पैसे है ना.
हो,
हॅलो, 9 फेब्रुवारी को ये हुए थे, डिबिट हुए थे, लेकिन वो फिर वापिस आए नहीं मेरे बैंक से, कटे वो पैसे.
आपको 9 फेब्रुवारी को इंडिया एक एटीएम से पैसे निकालने की कोशिश की थी, लेकिन आपके पैसे
5,000 रुपये
आपके 5,000 रुपये डिबिट हो गए, लेकिन वापस नहीं आए.
नहीं,
आपके 5,000 रुपये डिबिट हो गए लेकिन वापस नहीं आए. मैं आपकी मदद करने की कोशिश करूंगा.
ठीक है. थैंक यू सर.
कृपया एटीएम आयडी सांगा. मी तुमची तक्रार नोंदवतो.
एटीएम आयडी सर, आता मी तर बाहेर आहे. मैं बाहर हूँ अभी. एटीएम तो उधर है, बकवाल नगर नायगांव में. मैं जहाँ रहता हूँ वहाँ पे.
आपको एटीएम आयडी नायगाव एटीएम मशीन वर मिळेल. पावती वर कृपया एटीएम आयडी मिळवून मला सांगा. मी तुमची तक्रार नोंदवतो. तुमचा व्यवहार तारीख आणि वेळ सांगा.
वेळ सर, वो लगभग 7 बजे से निकला था महीने पैसे. 9 फेब्रुवारी को.
आपका व्यवहार 9 फेब्रुवारी को लगभग 7:00 बजे
सात बजे. हाँ हाँ
मी तुमची तक्रार नोंदवतो आहे. तुमचा डॉकेट नंबर 9,77,276 आहे. आरबीआय नियमानुसार तुमचे पैसे 24 ते 48 तासात परत मिळतील. कृपया तुमच्या बँकेशी
वो बैंक में कॉल करना पड़ेगा का सर मेरे को? अब मेरे बैंक में.
हो, तुम्हाला तुमच्या बँकेत कॉल करावा लागेल. एटीएम आयडी सोबत कृपया तुमच्या बँकेत कॉल.
हाँ, वो बैंक में कॉल करके वो पूछ लो का फिर पैसे आए कि नहीं तो. हेलो, आवाज येते सर?
मी तुमचा आवाज येतोय. कृपया तुम्ही तुमच्या बँकेत कॉल करून तक्रार नोंदवा
हाँ
आणि पैसे तुमच्या बँकेतून तुमच्या पैसे परत
हाँ
मिळवण्यात मदत होईल.
ठीक है, वो
काही
बैंक में कॉल
आणखी मदत?
करना पड़ेगा और वहां पे कंप्लेंट डालने पड़ेंगे क्या?
हो
हेलो
तुम्हाला
सर, माझे बँकेत ते पीडीसी बँक है, वो ग्रामीण जो आपने ये खेती के पैसे आते ना वो बैंक है, वो उसमें नोंद करने पड़ेंगे क्या मेरे को सर?
हो तुम्हाला
हेलो,
तुमच्या
अच्छा
मी तुमची मदत
ठीक
कर.
है
कृपया तुमच्या
ठीक है, मी
पीडीसी बँकेत
बैंक, हाँ पीडीसी
जाऊन
बैंक के लिए कॉल करूँ, फिर जाऊँ कंप्लेंट करूँ क्या?
हो तुम्ही पीडीसी बैंकेत
ठीक
फोन.
ठीक है, चालू
मी तुमची तक्रार नोंदवली आहे. तुमचा डॉकेट
बाय
नंबर
बाय।
आपल्या डॉकेट नंबर 9,77,276 ने तुमची तक्रार नोंदवली आहे. आरबीआय
ठीक है ठीक है, वो उधर कुछ बैंके मध्ये काही सांगावं लागेल का सर, त्या बँके मध्ये आता मला
हो तुम्हाला
ये जो
तुमच्या
तु,
एटीएम
ये जो
आयडी
तुम्ही नंबर सांग, हाँ एटीएम आयडी आणि तुम्ही आता हा नंबर सांगितला, हा सांगावं लागेल का?
हो तुम्हाला
हॅलो,
तुमच्या कृपया तुमची समस्या
हाँ
सांगा.
माझी जी आता ते मी तुम्ही नंबर सांगला 9 लाख काहीतरी नंबर सांगितला, हा तिथं सांगावं लागेल का मला?
नाही तुम्हाला डॉकेट
हाँ
नंबर सांगावा लागत
नाही का,
नाही.
फक्त तिथं एटीएम कार्डचा नंबर सांगावा लागेल। हॅलो हॅलो सर, आवाज येतोय?
हो तुमचा आवाज
हॅलो,
मला
हां तर मग मी तिथं का ऑनलाईन हे करू का सर का कसं? आता मी छत्रपती संभाजीनगरला आहे, ही गावाकडे बँक आहे, जिंतूर तालुका वाघी डिस्ट्रिक्ट वाघीला आहे, तिथं तालुका जिंतूर जिल्हा परभणी येते आमचं।
तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन तक्रार नोंदवू शकता. एटीएम आयडी
तर सर
व्यवहार
सर ती बँक तर माझी ती जी बँकेचे पीडीसी बँक आहे ती गावाकडे, इकडे नाही ना बँक, ती का ह्या इंडिया बँकेतून पैसे काढले ह्या बँकेत तक्रार करू?
नाही तुम्हाला तुमच्या पीडीसी
हाँ
बँकेतच कृपया
अच्छा,
तुमच्या
पीडीसी
पीडीसी बँक आणि एट
बँकेतच करावं लागेल।
हो तुम्हाला पीडीसी बँकेतच तक्रार नोंदवावी.
ठीक है ठीक है, चालेल, थँक यू सर। अभी तुम्ही आता तक्रार घेतली का माझी, तुम्ही हे केली का, टाकली का ती?
हो मी तुमची तक्रार नोंदवली आहे. तुमचा डॉकेट
ठीक है
नंबर.
ठीक,
तुम्हाला काही आणखी मदत हवी आहे का?
मदत आणखी काही नको सर, तीच आता त्या बँकेला मला कळवा लागेल का, ह्या बँकेला, त्या बँकेलाच कळवायचं ना की तिथं कंप्लेंट टाकायची माझी पीडीसी बँकेला?
पीडीसी बँकेतच तक्रार नोंदवावी आणि तुमचा डॉकेट नंबर 9,77,276 आहे. तुम्ही तो सांगू शकता आज यापेक्षा जास्त?
तिथं सांगायचा हा नंबर, डॉकेट नंबर 9,77,200। हॅलो सर, हेलो
कृपया तुमची
हेलो,
समस्या सांगा. मी तुमची कशी मदत
हे
करू
नौ
शकतो?
9,77,200 हे नंबर उधर सांगणे काय का सर, सांगायचं आहे का तो?
हो तुम्हाला डॉकेट नंबर 9,77,276 सांगावा लागेल.
त्या बँकेत 9,77,276।
हो
हेलो,
तुम्हारा
9,77,276। ठीक है सर, थैंक यू।
कृपया तुम